गझल म्हणजे भावनांना झेलणं, गझल म्हणजे विरहाला पेलणं, गझल म्हणजे विस्तवाशी खेळ, गझल म्हणजे वास्तवाशी मेळ, गझल म्हणजे दुःख सजवणं, गझल म्हणजे घाव मिरवणं, गझल जगण्याची शक्ती, गझल ऐहिकातली विरक्ती, गझल म्हणजे मनस्वी पद्य, गझल म्हणजे लाघवी मद्य.
पनि सारे गरे गरे नि पधमाग ग म पनि सा ग म प ग म रे रे म प ध म प म ग रे म ग रे सा नि पसानी रे गरे निसा होताना सांज अशी डोळे हे भरतातच तेच जुने मद्यालय तेच जुने मद्यालय पाय तिथे वळतातस आ घोट घोट घेत सा घोट घोट घेत सा काळीज हे शिव तुमी जळ जळ ते शब्द तरी जळ जळ ते शब्द तरी ओठावर येतातच हे रवी जगासवे मी भलेच बोलतो मात्र प्यायल्यावरी मात्र प्यायल्यावरी मी खरेच बोलतो ए रवी जगासवे मी भलेच बोलतो ए रवी जगासवे मी भलेच बोलतो मात्र प्यायल्यावरी मात्र प्यायल्यावरी मी खरेच बोलतो ए रवी जगासवे मी भलेच बोलतो ए रवी याद ही निघे जुनी मैफली तने हमी याद ही निघे जुनी मैफली तने हमी नाव टाळुनी तुझे नाव टाळुनी तुझे नाव टाळुनी तुझे मी बरेच बोलतो ए रवी जगासवे मी भलेच बोलतो हे रवी घोट दुख हे खोट घोट हे जिणे घोट घोट दुख हे घोट खोट हे जिणे मी कधी कधी तरी मी कधी कधी तरी तेच तेच बोलतो ए रवी जगासवे मी भलेच बोलतो ए रवी पिणे असे रोजचे बरे नव्हे, हे तुझे पिणे असे रोजचे बरे नव्हे, रोज प्यायल्यावरी रोज प्यायल्यावरी रोज प्यायल्यावरी मी असेच बोलतो हे रवी जगासवे, मी भलेच बोलतो मात्र प्यायल्यावरी मी खरेच बोलतो हे रवी जगासवे, मी भलेच बोलतो हे रवी जगासवे, मी भलेच बोलतो।